भगवते वासुदेवाय चर्चा तीसऱ्या स्कंदामध्ये पुन्हा विदुर आणि मैत्र यांच्यामध्ये देखील ही चर्चा, आणि ती चर्चा पुन्हा आपण सहाव्या स्कंदामध्ये इथे चित्रकेतू आणि भगवान संकर्षण यांच्यामध्ये पाहतो. आणि इथे तर स्वतः संकर्षण भगवंत सांगताय की जीवात्मा ह्या जगामध्ये दुःख का होते. यत 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 एतत विस्मृतम, काय होतं जीवाला विस्मृती होते, कसली? मत भावन माझ्या स्थितीची आणि भिन्न आत्मान, जिथं तो स्वतःला माझ्यापासून भिन्न समजतो. आणि भगवंतांपासून वेगळं समजून स्वतः भोग करण्याची जो प्रवृत्ती ठेवतो त्या प्रवृत्तीमुळे इथे दुःख भोगतो. काल जसं आपण चर्चा केली की जोपर्यंत शरीराच्या स्तरावर आपण आहोत, शरीराच्या स्तरावर असल्यामुळे काय होतं तर जेवढ्या टेम्पररी गोष्टी आहेत किंवा ज्याला आपण अशाश्वत गोष्टी म्हणतो त्याच्यामध्ये जीव अडकून पडतो, आणि त्याच्यामुळं स्वतःच्या निज स्वरूपाची त्याला विस्मृती होते. केवळ मी आत्मा आहे हे समजल्यामुळं त्या स्तरावर वागणाऱ्या व्यक्तीकडे अमर्याद शक्ती प्राप्त होतात. काल आपण चर्चा केली त्याविषयी की कशा प्रकारे हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी जे काही ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे ते आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या शोधाने किंवा साह्याने त्या सर्व गोष्टी पडताळल्या तर जाणवतं की सर्व काही त्यांनी जे काही मोजमाप करून ठेवलेलं प्रत्येक गोष्टींचं ते सर्व तंतोतंत खरं आहे. विचार करा 1975-70 दरम्यान हे सोनोग्राफीचं मशीन आलं, आणि त्याच्यामुळे त्यांना कळायला लागलं की गर्भाची वाढ कशी होते ते पाहायला लागले. आज देखील लोक सोनोग्राफी करतात मुलगा की मुलगी पाहायसाठी. पण विचार करा श्रीमद भागवतच्या 3 स्कंदामध्ये 31 ज्याच्यामध्ये गर्भ कसा वाढतो, अगदी स्त्री पुरुषांच्या मिलाप ज्यावेळी होतो त्या क्षणापासून ते तो गर्भ बाहेर येऊपर्यंत प्रसूतीपर्यंत प्रत्येक स्थितीमध्ये त्याची मानसिक अवस्था काय आहे, चेतना कशी आहे आणि शारीरिक अवस्था काय याचं सर्व वर्णन केलेलं आहे. आणि तेच वर्णन आता यांनी ज्यावेळी सोनोग्राफी मशीन आल्यानंतर पाहिलं त्यावेळी त्यांना तंतोतंत आहे असं जाणवलं. मग विचार करा की ह्या सर्व गोष्टी त्या काळी लोकांनी कशा लिहून ठेवल्या असत, कुठून आलं हे? त्यावेळी तर काही सोनोग्राफीची मशीन्स वगैरे नव्हती, कसं पाहिलं त्यांनी? आत्मा याचा एक गुण आहे की तो सर्वगत आहे, म्हणजे तो सर्वत्र विचार करू शकतो, सर्वत्र विचरण करू शकतो, फिरू शकतो. जसं आदि शंकराचार्यांनी परकाया प्रवेश करून कामजीवनाविषयी जाणून घेतलं, राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून, त्या पद्धतीनंच त्या काळी लोकांच्याकडे अशी शक्ती होती ऋषी मुनींच्याकडे की ते परकाया प्रवेश करू शकतो आणि प्रत्येक गोष्ट जाणून घेऊ शकतात. ते कशामुळं? त्यांना पूर्णपणे खात्री होती की ते शरीर नाही आहे, त्यामुळे ह्या शरीरावर त्यांचं पूर्णपणे नियंत्रण होत. आता आमची स्थिती काय आहे की आम्ही या शरीरालाच आमची स्वतःची ओळख बनवून ठेवली आहे, त्यामुळे शरीराचे जे दोष आहेत ते दोष आमच्यामध्ये आलेले आहेत. होता ना की ज्या व्यक्तीशी तुम्ही नेहमी सहवासामध्ये राहता त्याच्यातले गुणदोष तुमच्यामध्ये येत जातात. त्या पद्धतीनं जीवात्मा जरी तो ज्ञानवान शाश्वत आणि आनंदपूर्ण असला तरी ह्या शरीराच्या संघामुळे देहसंघामुळे त्याच्यामध्ये हे अपूर्णत्व जाणून येतं. आम्ही स्वतःहून आम्हाला मर्यादा टाकतो, अरे नाही रे माझं होत नाही, आता मला चालता येत नाही. तुला चालता येत नाही की शरीर चालू शकत नाही, आत्म्याला थकवा नाही सैतरी. त्यामुळे तुम्ही पाहू शकता जसं प्रभुपादांची आपण चर्चा केली की वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी ह्या सर्व भाषांतरांवर स्वतःच्या टीका लिहायला सुरुवात केल्या. विचार करत 40-50 झाल्यानंतर आम्हाला असं होतं की आम्ही विसरायला चालू करतो, अरे विसरतो लक्षातच नाही, कारण आम्ही आमची बुद्धी आणि आमचं तादात्म्य करतो. आत्मा या स्तरावर कधीच विचार करत नाही. आणि ज्यावेळी आत्मा या स्तरावर होऊन एखादी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही एखादं प्रवचन ऐकत असता आणि त्यावेळी मग इतकं समरस होऊन जातं त्या विषयाशी, त्यावेळी ऐकलेला विषय हा चिरकाल लक्षात राहतो. का? कारण एक त्यावेळी देहभान विसरलेलं असत आणि तुमच्या मूळ स्थितीमध्ये ज्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी स्वीकारता त्यांचं पूर्णपणे तुमच्यावर संस्कार राहतात. म्हणून पूर्वीची जी गुरुकुल पद्धती आहे ती यासाठीच महत्वाची आहे. त्यावेळी मुलांच्या शिक्षणाला सुरुवात ही तुम्ही आत्मान असून तुम्ही शरीर असून आत्मान नाही आहात की तुम्ही आत्मा असून शरीर नाही आहात. कोणत्या तत्वज्ञानावर चालू होतं? तुम्ही आत्मा आहात आणि हे शरीर ह्यापासून तुम्ही वेगळे आहात. त्यामुळे तुमच्या गुणांची वृद्धी तुम्ही करायला हवी, याच्यावर बेस्ड होतं. पण आताचं शिक्षण जे आहे ते कशावर बेस्ड आहे? हे शरीर तुम्ही आहात आणि या शरीराची कशी काळजी घ्यायची ह्याविषयीचं शिक्षण दिलं जातं. त्यामुळं सगळ्या गोष्टी मर्यादित होत चाललेल्या आहेत. पूर्वी लोक श्रुतीधर होते. श्रुतीधर म्हणजे एकदा ऐकलं की बस पुन्हा वाचायची गरज नाही की पुन्हा त्याच्याविषयी आणखी ऐकायची आवश्यकता नाही. चिरकाल त्यांच्या लक्षात राहायचं ते जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ती स्मृती आहेच त्यांच्याकडे. आणि शरीर नसल्यानंतर देखील आहे, त्यामुळं जन्मानंतरच्या बऱ्याच गोष्टी आपण जाणू शकतो. तर ज्यावेळी आत्मा स्वतःचं भगवंतांपासून जे अस्तित्व आहे ते विसरतो, स्वतःला वेगळा समजतो आणि शरीराच्या स्तरावर असणाऱ्या आसक्तींमध्ये ज्यावेळी बांधला जातो त्यावेळी त्याचं मृत्ये हे मृत्यू म्हणून सांगितलं गेलं. त्याचं हे संस्मृती घोरे म्हणजे संसार चक्र जे आहे, पुनरपी जननम पुनरपी मरण हे चालू होतं. मग हे जर थांबवायचं असेल तर उपाय काय? आत्म्याच्या स्तरावर कार्य कर, स्वतःच अस्तित्व ओळखणं, भगवंताशी असलेला आपला संबंध पुनःप्रस्थापित करणं. आणि ह्याच एकमात्र उद्देशाने भगवंत स्वतः अवतरित झाले होते. आणि प्रत्येक जीवाच्या सुखासाठी त्यांनी हा परमकारुणिक अवतार चैतन्य महाप्रभू म्हणून ते प्रकट झाले. आणि जीवाला ती गोष्ट दिली जी त्याला या अज्ञान अंधारातून बाहेर काढू शकेल. जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास, की जीवाची खरी स्वरूप स्थिती आहे भगवंताच्या आपण दास आहोत. आणि हे ज्यावेळी आपण विसरतो त्यावेळी दुःख भोगणं सुरू होत. म्हणून जगदानंद पंडित आपल्या प्रेमविवर्त नामक रचनेमध्ये म्हणतात, कृष्ण बहिर्मुख या भोगवांच्या करे निकटस्थ माया तारे छापटी या धरे. कि जी बहिर्मुख ज्यावेळी होतो भगवंतांपासून तोंड वळवतो आणि भोग वांछा करतो, या भौतिक जगतामध्ये भोग घेण्याचा ज्यावेळी प्रयत्न करतो तर सांगतात की निकट असतं, माया कुठे दूर नाही आहे. नाही तर लोक दारी तिथं माया आहे, तिथं माया आहे, माया अशा एका स्पेसिफिक ठिकाणीच नाही आहे, ती सर्वत्र आहे. ज्यावेळी भगवंतांकडून तुम्ही विमुख व्हाल, तुम्ही मायेकडे पाहाल, भगवंताची छाया शक्ती आहे, त्यामुळे जिथे भगवंत तिथे ती आहे त्यांच्या पाठीमागे, व तुम्हाला छाया हवी की साक्षात भगवंतामध्ये तुम्ही ठरवायचं हे तुमच्यावर निर्भर आहे. प्रभुपाद इथे हा विषय पुन्हा विस्तारपूर्वक सांगण्याचा प्रयत्न करतात की साधारणपणे मायावादी दार्शनिक किंवा मायावादी दार्शनिकांमुळे प्रभावित झालेले लोक असे समजतात की आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतास समानच आहोत, हेच त्यांच्या बद्धजीवनाचे कारण आहे. काल जसं आपण तुम्ही म्हणत होता की निर्वेश निराकारवादी जे लोक आहेत किंवा दत्तात्रयाने जे त्यांच्या अनुयायी आहेत ते समजतात की दत्तच होऊन ठेलो, की मी आता दत्तच होऊन दत्त दंत ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन. ही उन्मणी जी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये तदाकार होऊन जाणं, एकरूप होऊन जाणं देवाशय, त्याला ते सायुज्य मुक्ती समजतात. मीच स्वतः आता दत्त दत्त पण तसं होत नाही. ही एक चुकीची कल्पना आहे. हो, गुणात्मक दृष्ट्या तुम्ही ते सर्व तुमचे गुण प्राप्त करू शकता, पण परिमाणाच्या दृष्ट्या मोजमापाच्या दृष्ट्या तुम्ही भगवंतासारखे नाही आहात. जर भगवंतासारखे असतात तर हे माहीत पडलंच नसतं. समानता गुणात्मक दृष्ट्या आहे, परिमाणाच्या दृष्टीनं नाही आहे हे समजून घ्यायला हवं. आणि हाच फरक वैष्णव सिद्धांत आणि मायावादी सिद्धांतामध्ये आहे. वैष्णव देखील म्हणतात की आम्ही भगवंतासारखेच होतो, ब्रह्मस्थिती प्राप्त करतो, ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचते न कांक्षते. की ती ब्रह्मभूत स्थिती म्हणजे ब्रह्मच होऊन जाणं. पण इथे ब्रह्माचा अर्थ काय आहे? इथे ब्रह्म म्हणजे भौतिक जगतातील सर्व कल्मशातून मुक्त. सर्वात मोठं कल्मश काय आहे? स्वतःला हे देह समजणं. हा जो देह म्हणजे स्वतःची आपली ओळख करून घेणं हे सर्वात मोठं कल्मश आहे. ज्यावेळी ह्या कल्मशातून मुक्त होतो त्यावेळी आपण आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त करू शकतो. मग पुढे आणखी प्रभुपाद सांगतायत की जीवाला आपल्या मूळ पदाचे विस्मरण होऊन तो परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करताच त्याच्या बद्ध जीवनाचा आरंभ होतो. स्वतःलाच देव समजून भोग करण्याची प्रवृत्ती ज्यावेळी आपल्यामध्ये प्रबळ होते त्यावेळी संसाराचं चक्र सुरू होतं. परब्रह्म आणि जीव हे केवळ गुणानेच नव्हे तर परिमाणानेही एकरूप आहेत ही संकल्पनाच बद्ध जीवनाचे कारण आहे. गुणात्मक आपण भगवंतासारखे आहोत हे तर वैष्णव सिद्धांत देखील सांगतात, पण परिमाणाने आपण भिन्न आहोत हे देखील वैष्णव सिद्धांत सांगतात. आणि मायावादी दर्शनामध्ये काय होतं की तुम्ही दोन्ही दृष्ट्या भगवंतासारखेच आहात. दंडधारण मात्रेन नरो नारायण भवे. एखाद्यानं संन्यास घेतला म्हणजे तो नारायण झाला अशी जी भ्रामक कल्पना आहे त्याची, तीच भ्रामक कल्पना बद्ध जीवनाचं कारण आहे. मनुष्याला जेव्हा परमेश्वर आणि जीव या दोन्हींमधील भेदाचे विस्मरण होते तेव्हा त्याच्या भौतिक जीवनाचा आरंभ होतो. बद्ध अथवा भौतिक जीवन म्हणजे एक देह सोडून दुसरा स्वीकारणे आणि त्यानंतर मृत्यू पावून पुन्हा मृत्यू स्वीकारणे होय. मायावादी दार्शनिक तत्व असी असे तत्वज्ञान शिकून तुम्ही परमेश्वरा समानच आहात असे सांगतात. त्यांना हे विस्मरण होते की तत्व असी याचा अर्थ सूर्यप्रकाशा समान असणारा जीव तटस्थ अवस्थेत असतो. सूर्यामध्ये उष्णता तथा प्रकाश आहे आणि सूर्यप्रकाशात ही उष्णता तथा प्रकाश आहे आणि म्हणून गुणात्मक दृष्ट्या या दोन्ही गोष्टी एकच आहेत. तथापि सूर्यप्रकाशावर सूर्यप्रकाश सूर्यावर आधारलेला आहे हे आपण विसरून चालणार नाही. आहे ना उदाहरण समजण्यासारखं आहे ना की जीव हा सूर्यप्रकाशा समान आहे आणि भगवंत हे सूर्या समान आहे. जरी दोन्ही गोष्टी दिसायला सारख्याच आहेत, दोघांच्या मध्येही उष्णता आहे, दोघांच्या मध्येही प्रकाश आहे, पण एक गोष्ट दुसऱ्यावर पूर्णपणे निर्भर आहे. जर सूर्यच नसेल तर सूर्यप्रकाश कुठून येईल का? त्या पद्धतीनंच जीव आणि भगवंत यांच्यामध्ये फरक आहे. भगवंतांपासून मिळणाऱ्या सर्व शक्तींमुळे जीव कार्यरत राहतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मणो हि प्रतिष्ठा, मी ब्रह्माचे उगमस्थान आहे. म्हणजे भगवंत हे परब्रह्म आहे आणि बाकी सर्व गोष्टीच्या या भौतिक जगताच्या कर्मशातून मुक्त झालेल्या त्या ब्रह्म आहेत. तर त्या ब्रह्माचे उगमस्थान स्वतः भगवंत आहेत. सूर्यग्रहामुळे सूर्यप्रकाशाला महत्व प्राप्त होते असे नाही की सूर्यप्रकाश सर्वव्यापी असल्यामुळे सूर्यग्रह महत्वपूर्ण आहे. या सत्याची विस्मृती आणि याविषयी गैरसमजूत यालाच माया असे म्हणतात. काल आपण विचार करतो माया म्हणजे काय, त्याचं उत्तर इथं दिलं गेलंय. आपल्या स्वतःच्या आणि परमेश्वराच्या मूळ स्थितीविषयी विस्मरण असल्यामुळे मनुष्य माया आणि संसार अर्थात बद्ध जीवनात बांधला जातो. या संबंधी मध्वाचार्य म्हणतात, सर्वभिन्नं परमात्मानं विस्मरन् संसरे देहि अभिन्नं संस्मरन् याति तमो नास्त्यत्र संशयः. मनुष्य जेव्हा असा विचार करतो की जीवात्मा सर्व बाबतीत परमेश्वराशी एकरूप आहे तेव्हा निसंशय तो अज्ञानात तमः असतो. आणि हाच सिद्धांत आचार्यांनी वेगवेगळ्या रूपाने आपल्याला सांगितलेला आहे आणि या वैष्णव संप्रदायातील अर्वाचीन काळातील सर्वात महान आचार्य म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर ज्यांचाच तिरोभाव दिवस आहे. आगमिक शास्त्राचे सर्वात मोठे विद्वान म्हणून ज्यांची ख्याती होती आणि गौडीय सिद्धांत मध्ये त्यांच्या समांतर असं कोणी व्यक्ती त्यावेळी नव्हत्या, त्यामुळे त्यांना सिंहगुरु म्हटलं जायचं. कुठल्याही गोष्टीची तमा न करता भगवंताच्या कार्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण जीवन वाहून घेतलं होतं. 2019 मध्ये 1 जानेवारीच्या आसपास त्यांनी आपलं 1 जानेवारी हा 23 आणि 8 2 23 आणि 8 1 म्हणून बहुते 31 डिसेंबर मध्ये त्यांनी आपलं शरीर सोडलं होतं 1936 मध्ये. तर त्याच्या 7-8 दिवस आधी त्यांनी शेवटचे काही उपदेश आपल्या शिष्यांना दिले होते आणि ते उपदेश या गौडीय संप्रदायाच्या अनुयायी आपण असल्यामुळं आपल्या सर्वांसाठी ते अतिशय महत्वाचे आहे. ते म्हणाले त्यावेळी की आय हॅव अपसेट मेनी पर्सन्स माइंड्स, की मी अनेक लोकांची मनं दुखावली आहेत. मेनी माइंड हॅव कन्सिडर मी देअर एनिमी बिकॉज आय वॉज ऑब्लाइज टू स्पीक द प्लेन ट्रूथ ऑफ सर्विस अँड डिवोशन टुवर्ड द ॲब्सोल्यूट गॉडहेड. आणि बरेच लोक मला त्यांचा शत्रू समजत असते कारण मला बऱ्याच वेळा स्पष्ट आणि सत्य बोलावं लागलं आणि ते सत्य म्हणजे भगवंताची सेवा करणं आणि आपलं जीवन भगवंताच्या सेवेसाठी समर्पित करणं. आय हॅव गिव्हन देम ऑल दोज ट्रबल्स ओनली सो दे माय टर्न their face toward the personality of a Godhead without any desire for a gain and with unalloyed devotion. या सर्व व्यथा मी त्यांना दिले त्याचा मागचा एकच आणि एक मात्रच उद्देश होता की जेणेकरून त्यांनी भगवंतांच्या सन्मुख व्हावं आणि भगवंताची अनन्य भक्ती प्राप्त करावी. Surely someday they will be able to understand that. आणि निश्चितच एक दिवस येईल की ते त्यावेळी जाणू शकतील. All of you propagate the message of Rupa Raghunath with supreme enthusiasm. तुम्ही सर्वांनी रूप रघुनाथांचा हा जो संदेश आहे अतिशय उत्साहाने याचा प्रचार करा. Following Ashraya Vigraha. नाही त्याच्या आधी ते म्हणतात की अवर अल्टिमेट डिझायर इज टू बिकम द डस्ट ऍट द लोटस फीट ऑफ द रूपानुगज. आमचं अंतिम ध्येय जर काय असेल तर ते आहे की रूपानुगज आहेत म्हणजे आपले जे पूर्व आचार्य आहेत जे रूप गोस्वामींच्या चरणकमलांचं अनुगमन करतात त्यांच्या चरणाची धूळ होण म्हणजे नम्रता वाढव. ऑल शुड रिमेन युनायटेड इन द फॉलोइंग आश्रय विग्रह फॉर द सेक ऑफ सर्विंग द अद्वैय ज्ञान. आणि हे सर्व केव्हा प्राप्त होऊ शकेल, ज्यावेळी सर्वजण आपण एकत्र राहू, एकत्र येऊन या प्रचार कार्यामध्ये लागू. आणि एकत्र येण्यासाठी आपल्याला केंद्रबिंदू काय आहे, आश्रय विग्रह. आश्रय विग्रह म्हणजे आपले गुरु महाराज की ज्यांच्या आश्रयामुळं आपण अद्वैत ज्ञान जे आहे ज्या ज्ञानाद्वारे आपण भगवंताला जाणू शकतो ते ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. तर त्यासाठी महत्वाचं काय आहे, तर सर्वांनी एकत्रित येऊन राहणं. इन दिस इन्फेरियर स्फिअर यू शुड लिव्ह समहाउ ऑर अदर ओनली फॉर हरिभजन. हालांकि हे जग जगण्यासाठी कठीण आहे, दुरस्तर आहे, पण इथे तुम्ही राहा कशासाठी, केवळ हरिभजन करण्यासाठी. तर जीवनाचा एकमात्र उद्देश आहे हरिभजन करणं. इन स्पाइट ऑफ ऑल डेंजर्स क्रिटिसिझम अँड डिस्कम्फर्ट्स डू नॉट गिव्ह अप हरिभजन. जीवनामध्ये कितीही आपदा आल्या, विपदा आल्या, असुविधा आल्या तरी हरिभजन आपली साधना सोडू नका. Don't be disappointed that most people in the world do not accept topics of unduplicitous Krishna seva. दुखी होऊ नका ज्यावेळी तुम्ही पहाल की लोक भगवत सेवा घेत नाही आहेत, स्वीकारत नाही आहेत, तर त्याच्यामुळे दुःखी होऊ नका. डू नॉट फोर्सेक युअर ओन भजन फॉर कृष्ण कथा श्रवण कीर्तन. सॉरी, डू नॉट फोर्सेक युअर ओन भजन ऑफ कृष्ण कथा श्रवण कीर्तन विच इज युअर ऑल इन ऑल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कृष्ण भजन म्हणजे भगवंतांविषयी ऐकणं, भगवंतांच्या गुणांचं वर्णन करणं, त्याचा कधीही त्याग करू नका काहीही परिस्थिती येऊ दे. With humility like a straw and forbearance like a tree, you should always perform Hari Kirtan. Mahaprabhuni jo upadesh Chaitanya Shikshashtakamadhye dilela aahe tos te ithe sangta aahe ki namrata vadhun dantamadhye trina dharun, dante trina dhari, dantamadhye trina dharun manje atishay namratena bhagavat bhajanamadhye laga. Kutlyahi paristhitimadhye भगवत भजन सोडू नका. लेट अवर बॉडीज विच आर लाइक दोज ऑफ एजेड ऑक्सन बी ऑफर्ड इन टू द संकीर्तन यज्ञ ऑफ लॉर्ड चैतन्य एंड हिज असोसिएट्स. हे जे शरीर आहे, जे एखादा बैला प्रमाण आहे, खास करून ते म्हणतात की म्हातारा बैल, आयुष्यभराचं सगळं काम करून संसार करून ज्यावेळी हा बैल थकतो अशा वेळी त्याचं काहीच काम नसतं ना. घरातल्या पण किंमत देत नाही. भागवताच्या तिसऱ्या कंदा स्कंदातील 30व्या अध्यायात खूप चांगलं वर्णन केलेलं आहे की ज्या संसाराला आपण आयुष्यभर इतके आसक्त राहतो, ज्यांच्यासाठी आयुष्यभर इतकं करतो, तेच म्हातारपणी काय आपली अवस्था करतात, त्याचं वर्णन शुद्ध केलेलं आहे. तिथे त्या व्यक्तीला म्हाताऱ्या बैलाची उपमा देतात. ते म्हणतात की हे असं जे शरीर आहे जे म्हाताऱ्या बैलाप्रमाणे होणार आहे, हे पूर्णपणे भगवान श्री महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनामध्ये झोकून द्या. वी डू नॉट अस्पायर टू बी एनी काइंड ऑफ अ हिरोज ऑफ अ कर्म ऑर धर्म, but our constitutional position and all in all is to in every birth to become the dust of Sri Rupa Raghunath's lotus feet. amala amcha karma che jhende gaadayche nahiye ithe kiwa dharma che jhende gaadayche nahiye. satya shevti Rupa Raghunathancha charnache dhool hona he samje jivanache उच्च ध्येय आहे. ते पुढे सांगतात, द भक्ती विनोद धारा विल नेव्हर स्टॉप. भक्ती विनोद ठाकूरांनी जी धारा चालू केली ती नेहमीच प्रवाहित राहील. विथ ऑल युअर एनर्जी डिवोट युअर सेल्फ टू फुलफिलिंग द डिझायर ऑफ श्रील भक्ती विनोद ठाकूर. तर तुमच्या पूर्ण शक्तीनुसार भक्ती विनोद ठाकूरांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपलं जीवन लावा. देर आर मेनी अमंग यू हू आर वेल क्वालिफाईड अँड एबल वर्कर्स. वी हॅव नो अदर विश व्हॉट्स एव्हर. अवर ओनली मोटो इज टू अददनस्य तृणंगंते हृदम्याचे पुनःपुनः श्रीमद रूप पदम भोजो धुलिस्याम जन्मनी जन्मनी. ते म्हणतात की तुमच्यापैकी बरेच लोक हे चांगले पात्र आहेत, सुशिक्षित आहेत आणि खूप कठोर परिश्रम करण्यासाठी देखील तयार आहेत. आपला केवळ आणि केवळ एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे की तोंडामध्ये गवताची काडी घेऊन, दातांमध्ये गवताची काडी घेऊन श्रीरूप त्यांच्या चरणी नतमस्तक हो. त्यांनी दिलेल्या ह्या उद्देशाला सर्वांपर्यंत पोहोचवणं हेच आपलं जीवनाचं ध्येय आहे. Inconveniences while we are in this mortal domain, but there is no need either to be overwhelmed by them or to try to overcome them. या जगतामध्ये अनेक विपदा येतील, येत राहणारच, पण त्यांच्यावर मात करणं किंवा त्यांच्यामुळं घाबरून जाणं किंवा विचलित होणं हे तुम्ही सोडून द्या. Rather, even during the duration of the present life, we must become acquainted with what we shall gain after surpassing all those difficulties and what shall be the mode of our permanent existence. या भौतिक जगातच राहत असताना आम्हाला जाणून घ्यायला हवं की हे भौतिक जगत पार केल्यानंतर आम्हाला काय प्राप्त करायचं आहे. जर भगवत भक्तीच प्राप्त करायची असेल तर ती काय आहे हे जाणून घ्या. In this world, we are compelled to make decisions regarding objects that evoke our attraction and revulsion, both those that we want and those we do not. या जगतामध्ये तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत शारीरिक उपभोगासाठी उद्युक्त करणाऱ्या बऱ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्राप्त होतील. मग त्यावेळी तुम्हीच ठरवायचं आहे की काय करायचं आहे. अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट इन दिस डॅम एक्झिस्टन्स इन्क्रीज अकॉर्डिंग टू द डिग्री दॅट वी आर सेपरेटेड फ्रॉम कृष्णाज लोटस फीट. मग अशा गोष्टीने प्रभावित होणं किंवा नाही होणं हे आपण किती भगवंताच्या चरणी शरणागत आहोत याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे जितकी शरणागती जास्त तितकं वैराग्य जास्त आणि भौतिक गोष्टींच्या विषयी इच्छा कमी, आणि जितकं भगवंताच्या चरणी शरणागती कमी तितकी भौतिक गोष्टींच्या प्रती आसक्ती जास्त. When we are able to transcend the position of attachment and detachment in this world of death and are attracted by the holy name of Godhead, then only can we understand the test of Krishna Seva Rasa. Bhagavad Sevecha jo rasa hai, tyacha aswadan ami keva karu shaku? Ta jya veli ya bhautik jagatatil asakti pasun apan varti yeu. Ya bhautik jagatil asakti jya veli amala vichalit karnar nahi, tyavelii भगवंताच्या सेवेमध्ये काय आस्वाद आहे, रस आहे, तो आम्ही जाणून घेऊ शकू. ऍट द प्रेझेंट टाइम कृष्णाज इन्स्ट्रक्शन सीम हायली स्टार्टलिंग अँड परप्लेक्सिंग. आत्ताच्या परिस्थितीमध्ये भगवंतांनी दिलेले जे उपदेश किंवा संदेश आहे तो आम्हाला थोडासा गोंधळात टाकणारा वाटतो. Knowingly or unknowingly, everyone who is considered a human being is more or less struggling to eliminate those invading elements that baffle our perception of our eternal need. जाणते अजाणतेपणे जो कोणी स्वतःला मनुष्य समजतो तो निश्चितप्रमाणे इथे नेहमी प्रयत्न करत असतो की आपल्या ज्या शाश्वत गरजा आहेत त्या आपण कशा प्राप्त करू शकतो, पण त्याच्यामध्ये त्याला अपयश येत जातं. आवर ओनली रिक्वायरमेंट इज टू एंटर इन टू द किंगडम ऑफ अवर इटर्नल नेसेसिटी बाय गोईंग बियॉन्ड द डुअलिटीज. या जगतातील द्वंद्वातून मुक्त होऊन जी आपली शाश्वत गरज आहे ती प्राप्त करणं हेच आपलं जीवनाचं ध्येय आहे. We have no love or hatred toward anyone in this world. आम्हाला या जगतातील व्यक्तींविषयी ना तर प्रेम आहे और ना ही त्यांच्याविषयी द्वेष आहे. ऑल अरेंजमेंट्स मेड हिअर इन आर बट टेम्पररी. या जगतातील सर्व उपलब्ध सुविधा ज्या आहेत त्या सर्व अशाश्वत आहेत. Therefore, that supreme goal is indispensably necessary for everyone in this world. त्यामुळं ते दिव्य जीवनाचा जो उद्देश आहे तो प्राप्त करणं हे प्रत्येक जीवाला या जगतामध्ये अनिवार्य आहे. All of you should work unitedly and harmoniously for the same objective of attaining eligibility for seva to the original ashray vigraha. The bhagavanta hai sarvancha ashraya hai dhe zanu aapla jivanasa dheya tyanchi seva prapta karna hai aapan thampane samjun ghetla pahije and tyasathi parishram ghetla pahije. May the conception of the Rupanugas flow in the world. And the Rupanugas' jee dharana hai, tyana ti ya purna jagatamadhe pravahit ho, yani tyasa prachar ho. Let us never feel the slightest dissection while engaged in the seven-tongued flame of Sankirtan Yajna. Shikshashtakamcha jo pahila shlok hai, tyachyamadhe संकीर्तन यज्ञाच्या सात जिव्हा सांगितलेल्या आहेत. अग्नी ह्या सात जिव्यांचा असतो, अग्नीला सात जिव्हा आहेत. त्या पद्धतीनं हे जे संकीर्तन यज्ञ जो आहे त्याला देखील सात त्या जिव्हा आहेत. तर तिथे सांगताय की ह्या सात जिव्यांच्या सेवेमध्ये लागण्यासाठी कधीही मनामध्ये निराशा न येऊ. कारण बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये अशा घडतात की हळूहळू आमचा भगवंताच्या नावावर आणि साधनेवरचा विश्वास कमी होत जातो, पण ते मनात येऊ देऊ नका. ओनली इफ वी हॅव अ अनडॉन्टेड अँड इव्हर इन्क्रीझिंग अटॅचमेंट फॉर इट शॅल वी अचीव ऑल परफेक्शन. आणि केवळ एकमात्र आसक्ती भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये जोपर्यंत आम्हाला येत नाही तोपर्यंत जीवनाचं सर्वार्थ ध्येय आम्ही प्राप्त करू शकणार नाही. अंडर द गायडन्स ऑफ द रूपानुदास ऑल ऑफ यू शुड फिअरलेसली अँड विथ द आउटमोस्ट एनर्जी प्रीच रूप रघुनाथ कथा. आणि सांगतात की एका वरिष्ठ भगवंताच्या भक्ताच्या आश्रयाखाली त्यांच्या अनुग्रहानेच ह्या भगवत भक्तीचा तुम्ही प्रचार करा. भगवंताच्या कथा श्रवण गुण लीला यांचा आस्वादन घ्या. तर जोपर्यंत ह्या गोष्टी आपण करत तोपर्यंत सार्थ रूपाने आपण आपल्या आचार्यांच्या आज्ञांचं पालन नाही करू शकत. तर हे आपल्या आचार्यांना आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि हे जर कळालं तर मग पुढं आम्हाला काय करायचं आहे हे आम्ही ठरवू शकतो. आणि ही गोष्ट आपल्या जीवनात आपण उतरवून घेऊ शकतो. तर आज त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करू की त्यांनी जे दिलेले उपदेश आहेत त्यांना आम्ही आमच्या हृदयी धारण करू, जेणेकरून इथून पुढचं जे आमचं आयुष्य आहे या धराधंतीवरचं ते आम्ही ठरवू की कशा पद्धतीनं जगावं, कशा प्रकारे त्यांनी ठरवून दिलेल्या या ध्येयांना आम्ही प्राप्त करावं. त्या पुन्हा पुन्हा सांगतात की रूप रघुनाथांचा जो संदेश आहे तो आम्ही समजून घ्यायला हवा, त्या पद्धतीनं आम्ही आमचं आचरण ठेवायला हवं, तरच जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे ते आम्ही प्राप्त करू शकतो. शिल भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज की जय. शिल भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर तिरुभाव तिथी महामहोत्सव की जय. हरे कृष्ण.
भगवद्गीतेमध्ये एका ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात ना तो सर्व भावाने त्या परम पुरुषाला शरणचा, तुला कन्फ्युज मध्ये सांगितलं होत सर्व भावाने त्या भगवंताला तू शरण जा. सर्व बाकीच्या ठिकाणी मामेकम शरणम व्रज वगैरे असं म्हणतात, आणि त्या परमपुरुषाला शरण जा म्हणण्याचा अर्थ काय?
स्वतःलाच
शब्द वापरण्याची काय आवश्यकता
नाही, कारण तिथं त्याने कोणत्या संदर्भात आहे ते पाहणं, त्याच्या पुढचे श्लोक वाचा, त्याच्यामध्ये भगवंत त्या विराट पुरुषाचं वर्णन करतो आहे. शेवटच्या अध्यायामध्ये देखील भगवंत ज्यावेळी सांगतात की माम एकम शरण म्हणजे माझी तू शरण घे, पण मी कोण आहे? तो परमपुरुष आहे. हे जर जोपर्यंत तू ते जाणणार नाहीस तोपर्यंत तू शरण नाही घेऊ शकणार, नाही तर मित्र म्हणून गळ्यात हात घालून फिरशील. म्हणून त्या परमपुरुषाला तुझं जाणलंस आणि त्याचा आश्रय घेतलास तर हे संभव आहे.
कृष्ण
नाही, हे आमची तर्कबुद्धी आहे, म्हणून तर्को अप्रतिष्ठा, तर्काद्वारे तुम्ही हे सिद्ध नाही करू शकत. होतो ना काही वेळा स्वतःची ओळख करून देताना आपण देखील सांगतो, अहो तो व्यक्ती हो त्यानं ते कार्य केलं होतं, स्पष्टपणे सांगायचं नाही आहे की तो मी आहे म्हणून. हो ना, त्या मूर्खानं केला असेल. आता लोकांना वाटतं की ह्यानी नाही म्हणजे दुसऱ्या कोणीतरी केले. यादवांमध्ये कृष्ण मी आहे,
यादवांमध्ये कृष्ण,
यादवांमध्ये श्रेष्ठ कोणी जर असेल तर कृष्ण मी आहे. आम्ही आम्ही थोडं बुद्धीच्या जोरावर समजायचा प्रयत्न करतो. अर्थ सगळा सारखाच आहे. शेवटी कसा समजून घेत आहे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमची बुद्धी कुठपर्यंत घोडदौड करते त्याच्यावर आवडते. भगवंतानी सर्वांना सर्व स्वतंत्रता दिलेली आहे, तुला काय समजून घ्यायचं ते घे, पण मी हे सांगतोय. त्याने कोणी जबरदस्ती केली का कोणाला? अर्जुनाला सगळं ज्ञान दिलं आणि सांगितलं बाबा यथ इच्छसि तथा कर, पचलं तर खा नाही तर ते ठेव, दुसरं कोणतरी घे, तुझ्या इच्छेप्रमाणे काय. हे सर्व मी तुला दिलेलं आहे, पण स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं तू ठरवायचं. घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकता, पाणी पाजू शकता का? त्याची इच्छा असेल ती त्या पद्धतीने. हे सर्व ज्ञान त्याने दिलं, पण अपेक्षा नाही ठेवली की प्रत्येकाने स्वीकारावं. पण भक्त अपेक्षा ठेवतात की मी हे देतो तर त्यांना स्वीकारावं, कारण हे त्याच्या भल्यासाठी. भगवान तर तुमच्या स्वातंत्र्यावर कधी कुऱ्हाडे ठेवत नाही, भक्त ठेवतात. त्या म्हणतात बाबा ह्या स्वातंत्र्य म्हणत होतो तू ते भोगतोय बस कर आता चल. त्यामुळं इथे सांगितलं गेलं ना की रूपानुग जे आहेत त्यांच्या आश्रयाखालीच हे सिद्धांत समजून घ्या. स्वतःच्या बुद्धीतनं समजायचं झालं तर मग ते भगवंतांनी भगवंतच म्हणतात की त्याचा त्या परमेश्वराचं हे घ्या, मग आम्ही त्या परमेश्वराला शोधतोय. ज्याला जे हवं ते देतात. आता भगवद्गीता वाचून देखील मायावादीच प्रचार करतात ना, ज्याच्यामध्ये भक्तीचं सात सांगितलं गेलंय त्याचाच आश्रय घेऊन लोक मायावादाचा म्हणून प्रचार करतात. भगवंत ठीक आहे तू ते कर, तुला ते हवं आहे तू ते कर, आणि त्याचाच आश्रय घेऊन मायावादाचं खंडन भक्त करतात, कसं शक्य? जो जे वांछेल तो ते लाभ, जी काही इच्छा ठेवशील ती तो प्राप्त होईल. ये यथा माम प्रपद्यते, जे ज्या पद्धतीनं माझी उपासना करता माझ्याकडे येण्याची इच्छा ठेवतात त्या पद्धतीनं त्यांना मी मार्ग देतो. ज्ञान तेच आहे. मायावाद्यांसाठी काय वेगळे वेद लिहिलेले नाही आहेत, वैष्णवांसाठी काय वेगळे वेद दिलेले नाही आहेत, तेच आहे. वेद अनंते बोलिला अर्थ इतुकाची साधिला, वेदामध्ये अनंत गोष्टी दिलेल्या आहेत, पण अर्थ शेवटी काय जो तुम्ही काढाल तो तुमच्या कुवतीप्रमाणे तो तुमच्यासाठी झाला. पण वेदांचा खरा अर्थ काय आहे? वेदेश सर्वे अहमेव वेद्यो वेदांत वेद कृत वेद विदेवश्च वेदांची रचना करणारा वेदांद्वारे जाणला जाणारा आणि वेदांच्या अध्ययनाचा ध्येय असणारा भगवंत म्हणतात मी स्वतः आहे. हे डालवून डावलून जर कोणी आपला सिद्धांत पुढे करत असेल तर भगवंत काय करणार त्याला कर. अंधस्तम प्रवेशंती असे लोक कुठे प्रवेश करतात अंधतमिश्रण. तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला काय स्वीकारायचं, स्वतःची भ्रामकता की आचार्याने दिलेल्या वचनांचं परिपालन.
जे आत्मा म्हणजे भक्ती मार्गामध्ये हे आत्मा म्हणजे आत्मस्तरच काय आहे ना हे पूर्ण म्हणजे सुरुवातला असते मग नंतर काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी ते विसरून जाते. आत्मा मी म्हणजे शरीर स्तरावरच सगळं कार्य करत असत तसं का होत.
कारण ह्या जगतामध्ये ती स्थितीच तशी आहे विसर्ग ते दिलंय ना त्यासाठी की यदे विस्मृतम भूमसा जीव ह्या जगतामध्ये ही गोष्ट सारखी विसरून जातो. म्हणून तुम्ही तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की पहिल्या स्कंदामध्ये देखील याच्याविषयी चर्चा आहे दुसऱ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये आता आपण सहाव्यात पोचलोय तिथे देखील ही चर्चा आहे. कारण ह्या जगताचा प्रभावच असा आहे की इथे व्यक्ती विसरून जातो सारखं त्याला आठवण करून द्यावी लागते. कधी कधी जप करायला बसतो ना स्प्रे घेऊन बसतो ना का किती प्रयत्न केला तरी झोप येत राहते मग स्प्रे मारायचं डोळे उघडतात माझ्या पुन्हा जप करायचं. तसंच आहे सारखं स्प्रे मारावा लागतो आम्हाला आमच्या बुद्धीवर की बाबा ए सांभाळ गाडी फिसळते खाली. तुम्ही बघितलं असेल रेल्वेचे ट्रॅक जे असतात ना त्या स्लीपर्सना एक हे असतो खेळा असतो तुम्ही पाहिला असेल दोन लोक असतात एक मोठा हातोडा घेऊन जात असतात काय करतात ते नेहमी ठोकत असतात का तो सोडून जातो का पूर्ण नाही पण तो तिथून ढिला होतो ते ढिलं होऊ द्यायला नको म्हणून हे पुन्हा 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 कारण ढिलं होणं ही स्वाभाविकता आहे त्यासाठी खूप चांगला संघ हवा. साधू संत कशाला सांगितलं गेलं अगदी भावस्तरापर्यंत पोचल्यानंतर देखील साधू संघ हवा म्हणून सांगितलं नाही तर तुम्ही यांचं पहा भरत महाराजांचं काय झालं भाव स्थितीपर्यंत पोचले होते ते पण संघ नसल्यामुळे त्या मृगाच्या नादी लागले आणि पुढचा जन्म मृगाचा घ्यावा लागला. कारण ही या भौतिक जगतामध्ये आलं म्हटल्यानंतर हे एक लागलेली एक गंज आहे गंज गंज असतो ना तो आहे मग तो नेहमी साफ करावा लागतो नाही तर थोड्या दिवसांनी पुन्हा तो गंज चढत जातो होतं ना तसं काही वेळेस आपले ग्लास असतात पहिल्यांदा एकदम चकाच्या दोन पुसून ठेवतो नवीन नवीन असतात त्यावेळी दररोज व्यवस्थित पुसून ठेवतो थोड्या दिवसांनी काय होतं मग त्या गाल ग्लासमध्ये तसंच पाणी राहतं लक्ष जात नाही मग ते हळूहळू त्याचा एक लेअर बनत होतं साफ करावा लागतो. मग सुरुवात सुरुवातीला अगदी गंभीरतेनं आपण आपला जप करतो सगळ्या सेवा उत्कंठेनं करतो मग इथं सांगितलं ना भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की ह्या भौतिक जगतामध्ये बऱ्याच अशा गोष्टी येतील की ज्या तुम्हाला भक्तीपासून दूर नेण्यासाठी प्रवृत्त करतील. मग तेव्हा काही वेळा भक्तांबद्दल मिसअंडरस्टँडिंग असेल अरे ह्या इतका सिनियर माझ्याशी असा का वागतो म्हणजे इतकी वर्ष जॉब करून इतकी वर्ष पुस्तकं वाचून असंच राहतात का लोक आम्हाला नाही असं व्हायचं आम्ही नाही करतो मग आपण आपली साधना बंद करतो त्याचा परिणाम कुणावर होतो त्या व्यक्तीला काही फरक पडणार आहे का तर नाही. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यापासून सांभाळायला त्यामुळे आम्ही विसरून जातो मग तिथं काय आम्ही देहाच्या स्तरावर येतो अपमान कुणाचा केला माझा मी तो मी आलावर म्हटलं की मग सगळं संपलं. मैं करे बकरी गला कटायाच्या कबीरजी सांगतात मैं करणाऱ्या बकरीचा गळा नेहमी कापला जातो आणि तू तू करे चिडिया बैठा मेवा तू 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 करणारी जी हे असते चिडिया असते ती बसून मेवा खाते मग ज्या ज्यावेळी हा मी 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 येतो ना त्यावेळी आम्ही आपलाच गळा कापून घेतो. त्यामुळे साधना पुन्हा पुन्हा सांगताय की स्वतःच्या हरिभजनामधून तुम्ही दूर जाऊ नका कुठल्याही परिस्थितीमध्ये, काही होऊ दे, हरिभजन सोडायचं आहे. आणि एवढं जेवढे तुम्ही गंभीर होत जातात ना तेवढे तेवढे जास्त विपदा येतात, कारण भगवंत तुमच्यावर परीक्षा घ्यायला सुरू करतात तुमच्या, की तुम्ही खरोखर गंभीरतेनं करतात का. जसं समजा नवविवाहित एखादं दाम्पत्य आहे आणि त्या वरदेवाला कुठेतरी बाहेर जायचं आहे कामानिमित्त, तो आपली पत्नी कुणाकडे सोडून जाईल? ज्यांच्यावर त्याचा पूर्णपणे विश्वास आहे. भगवत भक्ती म्हणजे काय आहे? भक्ती ही भगवंताची संगिनी आहे नित्य स्वरूप, ती तुम्हाला द्यायची म्हणजे तुमची टेस्ट नाही घेणार का, सांभाळू शकणार की नाही ही व्यक्तीची तितकी पात्रता हे पाहतील की नाही. मग त्यामुळे अशा परिस्थितीतून अशा परीक्षेमधून जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर मग रसास्वादन करू शकता, भगवत भक्ती प्राप्त करू शकता. त्यामुळं जे येणार लेथार्जीसाठी मराठीमध्ये आपण म्हणतो ना की ढिला पडलाय, ज्या साधनेमध्ये आम्ही ढिले होतो ना त्यावेळी हा मग देहात्मभाव प्रखर होत जातो, आणि त्याच्यातून सुटण्यासाठी मग नित्य साधुसंघ हवा. आणि खास करून गृहस्थांसाठी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, एक आहे मधुर वाणी आणि दुसरा आहे संत सेवा किंवा साधूंची सेवा. व्यवहारामध्ये वाणी मधुर हवी आणि त्यासाठी साधूंचा नित्य संघ हवा, कारण साधूंच्या संघामध्येच मग पुन्हा पुन्हा ती धूळ साफ केली जाते. देहात तुम्ही आत्मा आहात हे शरीर नाही, या शरीराच्या हे जे पुन्हा 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 ऐकल्यामुळे ते कुठंतरी मनात रुजतं, त्यासाठी हा साधू संघ. ज्या ज्यावेळी तुम्हाला जाणवेल की बाबा माझी आता देहात्म बुद्धी वाढत चालली आहे, तेच पॅरामीटर आहे. इथं लिहिलं ना त्याने भक्तिसिद्धांत ठाकूर सांगताय की भगवंताला किती त्यांच्या चरणी तुमची शरणागती आहे याच्यावर या भौतिक जगतातील आसक्ती निर्भर आहे. जितके भगवंताला जास्त शरणागत तितकी भौतिक आसक्ती कमी, जितकी भौतिक आसक्ती जास्त याचा अर्थ शरणागती कमी. हे तुम्हाला तुमचं मोजमाप दिलेलं आहे, तुम्ही ठरवायचं आता. दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तींना सांगायचं की अरे तू मायेत आहेस, तुम्ही ठरवायचं की मी मायेमध्ये आहे की मी भगवत भक्ती. सोपं आहे ना, जास्त कठीण नाही आहे. आम्ही कठीण करतो सोप्या गोष्टी, भगवंत त्या भगवंताची शरण्य म्हणजे कशाला बुद्धीचा प्रकाश पाडायचा तिथे. आपण पूर्ण भगवद्गीते भगवान उवाच म्हणजे कृष्ण उवाचच म्हटलं गेलंय. आता ट्रान्सलेट करणाऱ्या कधीतरी एखादा चुकीचा शब्द टाकला असेल तर त्या देवाची चूक झाली. कधी कधी शब्दांचा अर्थ समजून घेऊन जसंच्या तसं टाकण्यात काही वेळा ते आमच्या बुद्धीतून बाहेर पडतं, त्यामुळे त्यात विकल्प येतात. त्यामुळं आचार्यांच्या शब्दांना समजून घेणं, वाचणं, चालणं हे महत्वाचं आहे. नाही तर काय कॉमेंट्री लिहायची काय गरज आहे, मग तात्पर्य लिहायची गरज आहे का? आहे, कारण आम्ही समजू शकत नाही. शब्दांच्या अनेक अर्थ निघतात. जसं विष्णू सहस्त्रनामातील एक एक नामावर 100 व्याख्या दिलेले मध्वाचार्याने, म्हणजे एका शब्दाचे एवढे अर्थ निघू शकतात. त्यामुळं आचार्यांची शरण घेतली तर जो अर्थ आपल्याला आता प्रेरित आहे, अभिप्रेत आहे, तो तुम्ही प्राप्त करू शकता. ठीक आहे,
म्हटले की भगवंत स्वातंत्र्य देतात ना, स्वतंत्र आहे ना, तुम्हाला काय करायचं.
त्यासाठीच आचार्यांच्या हो देतात हे यथा माम प्रपद्यंते. भगवंत सांगतात जो ज्या पद्धतीने मला शरण येतो, जर तुम्ही हात जोडून सांगितलं देवा मी निर्बुद्ध आहे, कुठलेही गाढ कार्य करण्यासाठी असमर्थ आहे, तू समर्थ आहेस तूच मला वाट दाखव, मग ते तुम्हाला अशा व्यक्तीकडे पाठवतात की जो तुमच्या सर्व कॅटेगरी जे आहेत तुमच्या सर्व जे काही पात्रता आहेत त्यानुसार तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकेल. त्यामुळेच अनेक गुरु कशासाठी आहेत, एकच गुरु सर्वांना प्राप्त झाला असतं, पण अनेक गुरु ह्याच कारणासाठी आहेत की कारण प्रत्येकाची शरणागतीची लेवल वेगवेगळी आहे, त्यानुसार त्या व्यक्तीला जो व्यक्ती जमतो ज्याचा तो जुळतं ज्याच्याशी, आपण म्हणतो ना वेवलेंथ जुळते, तिथं जुळते तिथं तो माणूस. आणि भगवंतच हे सर्व करतात, कारण चैत्य गुरु म्हणून ते हृदयामध्ये आहे. ते बघतात की किती तुमच्या हृदयामध्ये शरणागती आहे, त्यानुसार त्या पद्धतीचा व्यक्ती तुम्हाला ते गाठ घालून देतात, मग तिथे जुळतं जातं. म्हणून एकाच घरामध्ये पाहतो आपण पाच लोक आहेत तर पाच अलग अलग गुरु आहेत त्यांचे, का प्रत्येकाची वेवलेंथ वेगळी आहे जुळण्यासाठी, त्या त्या व्यक्तीशी ते संबंध प्रस्थापित करू शकतात. पण होऊन जातं ज्यावेळी तुम्ही ठरवता ही भावना मना येतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. याचा अर्थ तुमची शरणागती वाढलेली की देवा मी निर्बुद्ध आहे आणि माझ्या बुद्धीने मीच जाणून घेऊ शकत नाही काय आहे, तुम्ही मला याच्यासाठी मदत करा. कारण तुम्ही सांगता की मत्ता स्मृती ज्ञानम अपवाणमच्या, की तुमच्यापासून स्मृती विस्मृती मोह माया हे सर्व येतं, तर तुम्हीच हे दूर करू शकता आणि तुम्हीच देऊ शकता, तर तुम्ही करा काय करायचं. आणि ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे तुमचं जीवन त्यांना समर्पित करता तर ते तुमच्या जीवनाचे नियंत्रक बनण्यामध्ये राहिलं काय, लगाम कोणाच्या हातात द्यायला तुम्ही, साक्षात भगवंतांच्या. मग जीवन कसं राहील, अर्जुनाप्रमाणे आठवत ना ज्यावेळी भीष्मदेवानी वचन घेतलं की उद्या पांडव संपले, धन दुर्योधना हे पाच 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 जणांसाठी, आणि अर्जुन इकडे आपल्या याच्यामध्ये, आणि भगवंत आपले त्यांच्या तंबूमध्ये फेऱ्या मारतात, वर खाली वर खाली वर खाली, जाऊन उठवलं अर्जुनाला. अर्जुन अरे काय कसा काय झोपला असतो, काय झालं मले भीष्मदेवानी प्रतिज्ञा घेतली की उद्या पांडवांना पाच पांडवांना स्पेसिफिकली मी संपवणार म्हणून. ठीक आहे तुझी इच्छा असेल तर मरे, नाहीतर मग तू मरू देणार नाही, झोप तुम्ही. हा विश्वास जो आहे, तुम्ही पहा भगवंताचे जेवढे काही शुद्ध भक्त झाले ते सर्व नेहमी आनंदित होते, चेहऱ्या सगळ्यांच्या हास्या. कारण काय, करता करवी तर तू आहेस बाबा, तुला जसं ठेवायचं तसं ठेव, मी माझ्या मस्तीमध्ये राहणार. चलो चले मस्ती में आग लगे मस्ती में, काय फरक पडतो मला, तुझी इच्छा असेल तर माझं घर वाचेल, नसेल तर मी राहून सुद्धा काय करू शकणार नाही, जळणारच आहे ते. राके कृष्ण मारे के, मारे कृष्ण राके के, भगवंत ज्याला मारू इच्छितात कोणी वाचवू शकत नाही, आणि ज्याला वाचवू शकतात त्याला कोणी मारू शकत नाही, म्हणजे मारू इच्छित ज्याला वाचवू इच्छितात त्याला कोणीच मारू शकत. हिरण्य कसे कोणी काय प्रयत्न केला नाही सांगा, काय शिल्लक ठेवलं का ना, स्वतःच्या सामर्थ्याखाली असणाऱ्या सर्व गोष्टींचा उपयोग त्यानं केला प्रल्हादांना मारायसाठी, मारलं का. आणि ज्याला भगवंत मारायचं ठरवतात त्याला कोणी वाचवू शकतो का, पुरा हिरण्य कसे पुष्पा काय काय त्यानं अटी घातल्या होत्या मारायसाठी, ओल्यांनाही सुक्यानं नाही, शस्त्राणी नाही, अस्त्राणी नाही, घरात नाही, बाहेर नाही, जमिनीवर नाही, हवेत नाही, सकाळी नाही, संध्याकाळी नाही, काय काय अटी घातल्या होत्या, पूर्ण अकलेचे तारे तोडले होते त्यानं, मारलंच ना पण त्या. मग ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे भगवंताच्या वर सोपवून देता की बाबा तू ठरव मी निर्बुद्ध आहे, म्हणून प्रल्हादांची प्रार्थनांची सुरुवात काय, ते म्हणतात देवा माझ्याकडे बुद्धी नाही आहे की तुझं मी स्तवगान करू शकेन, तूच मला बुद्धी दे जेणेकरून मी तुझं महात्म्य जाणू शकेन. ज्यावेळी अर्जुन पूर्णपणे शरणागती करतो की कार्पण्य दोषोपात स्वभाव प्रच्छामित्वान धर्म समूळ चेता, मी गोंधळून गेलो मला माहित नाही माझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे, तू मला सांग. आणि मग भगवंत सांगतात सोपाय हो आम्ही अवघड करून टाकले सगळं, आमच्या बुद्धीचा प्रकाश पण तुकारामाला सांगतात ना. नाम संकीर्तन साधन बै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नामसंकीर्तन साधन पैकी सोपे म्हणजे एकदम सोपं साधन आहे, ज्याच्यामुळे जन्मांतरीची पापे जळून जातात. न जावे वनांतरा, वनात जायची गरज नाही, जिथे बसलात तिथे हरी येऊन भेटतो. पण आमचा विश्वास आहे का? सगळ्या सर्कस करतो आम्ही, फक्त नामसंकीर्तनाचं साधन नाही घेत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कर, चारी मुक्ती तुमच्या समोर येऊन उभा राहतात. जोपर्यंत आचार्यांकडून ह्याची महत्ता आम्ही जाणू शकत नाही तोपर्यंत कठीण जात. ठीक आहे, हरे
कृष्ण.
कुठे? बर,
ते महाकालेश्वर दर्शन घेतलं, पुन्हा महाकाल भैरवनाथ, काल भैरवनाथ
दाखवतात भैरवाला चालते.